टिकटिक धडधड यंत्र चालू लागली. टिकटिक धडधड यंत्र चालू लागली त्याच्याबरोबर हृदयाची स्पंदनं थांबली. यंत्र चालायला लागली पण हात मात्र थांबले. मनुष्य प्राणाला आळसाने वेढले. अरे पण थांब थांब थांब, जाऊ नकोस लांब, ग्रासू नकोस, गंजून जाऊ नकोस, घेतला वसा टाकू नकोस आणि माझ्या संस्कृतीला विसरू नकोस. बघ बरं, तिकडे दूरवर बघ, अगदी त्या बांधापलीकडे बघ, आजही डोंगराच्या आड झुंजूमुंजू होते. साऱ्या आकाशभर तांबडं फुटतंय. शेतकरी दादा शेतावर आला. अहो शेतकरी दादा शेतावर आला आणि कोफडीनं पाकर टिपाया लागला.
शेताला घेऊन चाल र, अरे शेताला घेऊन चाल र. दूर गेली नजर कोई वरती पदर, दूर गेली नजर कोई वरती पदर, घरची लक्ष्मी शेताला आली बांधा बांधान. दिली भाकर खाऊन दिला ढेकर, तिनं दिली भाकर खाऊन दिला ढेकर, थोडी न्यारी चटणीला आली आली आली. लक्ष्मी शेताला आली, दिवाचा मैतर ढवळ्या न पबळ्या, शेताला घेऊन चाल र, अरे शेताला घेऊन चाल र. बांधावर बांधाच्या झाडावर, झाडाच्या फांदीवर फांदीच्या पानावर, पानाच्या घरट्यात लपून बसलय कोणर, त्याला गोपान गुंड्यान आणर. हे जीवाचा मैत्र ढवळ्यान पवळ्या, शेताला घेऊन चाल र, अरे शेताला घेऊन चाल र. झुंजमुंज पाठ झाली
बोंबड्यानं बांग दिली,
झुंजमुंज पाठ झाली
बोंबड्यानं बांग दिली,
झुंजमुंज पाठ झाली
बोंबड्यानं बांग दिली,
झुंजमुंज पाठ झाली
बोंबड्यानं बांग दिली, झुंजमुंज पाठ.